આપણી શ્રોતા સેવા કાર્યક્રમ સચ્ચો સરી તેમીવા સ્વાગત હૈયો પાકું આશા હૈયો કે એક કાર્યક્રમ તેમીકુન આત્મિક લાભ પુટ્ટાલ સચ્ચો શાંતિ ઉંડે જિંદગી તલાઈ સચ્ચો સરી પુટ્ટાલ તે ઇદેના પહેલે કિયા માટ પરમેશ્વર તા સંદેશ તુન કેંચ કામ વળટ અમટ ઉંદી મધુર પાટા કેંચ કામ શ્રોતા તે વળાટ અમટ આપનો એક નયો કાર્યક્રમ તુન શરૂ કી કમ પર શરૂ ક્યાં સે પહેલે અમટ પ્રાર્થના કી કમ પ્રભુ ઈશુ અમટ સબ ઉંધી બાર ફિર સે ની કરું વાય તોડમ હૈયમ ઉંડે ની સે પ્રાર્થના ક્યા તોડમ કી ઇમા માકું પિછલો સમય તે ચોખ્ખો ભલો ઇરતી ઉંડે અભે તક ચોખ્ખો ઇરતી તાન લાઈ અમટ નિકુન સભી માંદિંગ લાઈ ધન્યવાદ સ્યા તોડમ હૈયમ પ્રભુ ઈશુ બાઇબલ અધ્યયન ક્યા લે માવ ઇસ સમય તે સહાયતા ની મદદ કીમ હે દુઆ તુન ઈસુ મસીહ ના નામ તે તલુહ કી તોના આમીન પ્રિશોતા ઉત્પત્તિ સારું પાડતા 14 વચન તે અમટ હુડી તોળમ હયમ કી પરમેશ્વર નુ તુન યૌન હુકુમ સ્યા તોલ હયુલ કી ઇદન લાઈ ઇમ્મા ગોયર મળાતા કટિયાતા જહાજ બને કિસી યે ના આપી ખોલી બને કીમ રોપા બાળો અદન પરો રાલ લકી કી ઇગ્ગા અમટ હુડી તોળમ હયમ કે પરમેશ્વર સિરપ નુ ઓંડે વોના પરિવાર તુન હલ બચે કેવોલ બલ્કિ વોલ अद टेम तोड़ पूरो मानवा लोड़न भी टेम स्यातो लयुल कि वो अपनो जीवा तुन तिड़ुची ये तनोड़ उंडे अपनो गलत सर्री ताल मुड़े मासिकुन परमेश्वर ता खाक मुड़े मासी दानोड़ जहाज तुन बने मायाले जो टेम लागतु अद पूरो टेम परमेश्वर ता खाक नल दया भाव ता काल मत्ता इमा गोयरता कटियाता उन्दे जहाज बनी किसी ये ना परमेश्वर यहुन बड़ी इत्तुल मित्रगण गोयरता कटिया कभी ना सलायो इदन लाई परमेश्वर जहाजता लाई इत कटियाता चुनाव की तुल फिर परमेश्वर नू तुन इत्तुल की इमा आप ही खोलिंग बने की खोलिंग ना मतलब पिट्टेंग ना घोसला ताल भी है यू बड़ी की आप ही सब रंग ना कीड़ांग मकोड़ांग भी मंदानू अग हाथी जैसो पड़ा जानवर भी मंदाल जैसो पड़ा जानवर भी मंदाल त्यागा गौरैया जैसो चुडोल पिट्टे भी मंदाल फिर बोल हुकुम स्यातो लयुल के जहाज तरोपा भाड़ो अदन परो राल लक्की की जहाज ईताल बने मासी मत्ता की आपी येर सोड़ी सी हलसा के मानल उत्पत्ति सारुंग पाटता 15 वचन ते अम्मट हुड़ी तोड़ा मैयम की परमेश्वर उन जहाज तुन बने क्या ना आकार भी बते क्या तो लयुल उंडे तरीका ते इमा इधन बने की जहाज ता लंबाई 300 कईक चौड़ाई 50 कईक उंडे ऊंचाई 30 कईक ना आया ना चाहिए यदि अम्मट इदे नाप तुन फुट ते हुड़कम ते इद करीब 450 फुट 75 फुट उंडे 45 फुट ता करीब आयल मित्रगण जब मट नू तजाज ता विषय ते मांदी क्या तोड़ा मैयम ते माव सामनो इतवार ता स्कूल ते बते कीतल वाले चुड्डोले नाव ता यादवासी हंता हियु पर सच्चो मांदी इध हियु हकीकत ते इत जहाज खूब पड़ा मत्ता 300 कईक ना मतलब हयु करीब 1950 मीटर इदुंदी साधारण लंबाई है ले पश्चात देश ते जो लड़ाई क्या ले पोत बने क्या तोड़ हयुड़ अवेना लंबाई 724 फुट चौड़ाई 1960 फुट ओंडे ऊंचाई 29 फुट तक आयत हयु इदन लाई नू ता जहाज ता इच्छो ज्यादा लंबो चौड़ो ऊंचोता विषय ते माकू बांगे परेशानी हलाया न चाहिए नू ता जहाज बेने सागर ते छोड़ क्यान वाले येर तपोत हल मत्ता उंडे ना ही बेने तूफान ता सामना क्या ले इदन बने किसी मत तोड़ बल्कि इद जहाज ईतल मत्ता की आपी उंदी लये दियां लाई सब मानवा लोड़ुन उंडे सब जानवर कुन मदाना मत्ता इदन लाई अवे न खाना येर उंडे हवा ता भी इंतजाम मत्ता उंडे इदन पड़ा येर बरसे मायन वालेन लाई बने किसी मत तोड़ दूसरो शब्द ते जहाज तुन येर ते हल हंदा न मत्ता बल्कि ये तुन खुद इदे ना नीचो वाया न मत्ता उंडे जहाज तुन ये ता पर्रो ही पर्रो मंदा न मत्ता इदुंदी पड़ा येर ता जहाज मत्ता मित्रगण अमट इद मांदी तुन याद किर रकम की नू ता टेम तोड़ मानवालोड़ गुफा ते मनन वाले मानवालोड़ लेका हल मत तोड़ येड़ मानवालोड़ पड़ोड़ चाला कोंडे ज्ञानी मत तोड़ नेटा इद मानवाना जाति नू ता लेका बुद्धि वाले मानवाना पीढ़ी है युड़ इस जहाज नू ता कई द कला उंडे दिमाग ता उन्दी जिंदो उदाहरण है यु उत्पत्ति सारुं पाठ ता 16 वचन ते परमेश्वर नू तो नुंदी उंडे हुकुम स्यातो लयुल जहाज ते उन्दी खिड़की बने की उंडे अदेना उन्दी कई द पर रो डाल अदेना छत बने की उंडे जहाज ता उन्दी खाकते उन्दी दरवाजा इर्रा की उंडे जहाज ते पहलो दूसरो उंडे तीसरो खंड बने की जहाज ते इमा उन्दी खिड़की बने की मित्रगण इदुंदी सादो रूप ता खिड़की हलायो अमर्ट पुंतोड़ा मैयाम की लये कीड़ांग मकोड़ांग उन्दी वर्षा से भी ज्यादा टेम तक ईपी मंदानु अवेन लाई अद्दी हवा उंडे उजाला ता पुरो इंतजाम आयाना चाहिए मित्रगण इमाट रोत लेका डा पड़ा जहाज तो जरूर हुड़तोड़ी ठोए मानवल बड़ांग बड़ांग इंतजाम और येर परो बने की तलवाले रोनते जमा किसी कुन इरतो लायुल जहाज ता उन्दी खाक उन्दी दरवाजा राखी। मित्रगण इत पड़ा जहाज ते दरवाजा सिर्फ उन्दी है यू इत परमेश्वर ता बच्चे कहन वाले योजना ता उन्दी खास हिस्सा है यू। यीशु मसीह इतो लायुल की दरवाजा अन्ना आंदन उन्डे भेंडा लोड़ा दरवाजा अन्ना आंदन उन्डे इत जहाज ता दरवाजा भी प्रभु यीशु मसीह हयुल। फिर परमेश्वर नू तुन हुकुम स्यातो लायुल की जहाज ते नीचो ताल पर्रो तक खाक मूंद खंड बने की आप ही जहाज ते माकू मूंद हिस्सांग दिसितांग हयु। आप ही दरवाजा उन्दी इरसी मत तोड़ इगा तक अमाट जहाज ता बारे ते परमेश्वर ता हुकुम पर्रो नजर वाटसी रहे मातोड़ा मैयम। इगा उत्पत्ति सारुंग पाड़ता 17 वचन ते अमाट जहाज तरोपा हांदान वाले यात्रीड़ा बारे ते हुड़कम इद विषय ते परमेश्वर नूतुन यौन हुकुम स्यातो लयुल की उंडे केंजा अनखुदी धरती ता परो येर ता बरका किसी कुन सब मानवालोड़ुन उंडे जानवर कुन आपी जिंदगी ता आत्मा हयु। बादुड़ ता नीचो डाल नास क्यान परो हयन उंडे सब्बे जो धरती ता परो हयुड़ सासी दानुड़ अमा ठुड़ी तोड़ा मैयम की परमेश्वर धरती तंग सब जानवर ओंडे पिट्टेनु ओंडे मानवालोड़ुन सजा स्यान पर रो हयुल। पर सारुं पाड़ता 18 ओंडे 20 वचन ता अनुसार परमेश्वर नू ता संग ने उन्दी वाचा दोहता तो लयुल पर नी संग ने अन्ना वाचा दोहता तो ना हयन कि इदन लाई इम्मा अपनो टूड़ा लोड़ निवमाई ओंडे कोड़ियाक संग ने सब ता सब जहाज ते सोड़ी सीधा किट उन्डे जिंदो जानवर ताल इमा उन्दी उन्दी जाति तंग रन रन मतलब की उन्दी नर उन्डे उन्दी मादा जहाज ते वो सिकुन अपनो संग ने जिंदो इर्रा की उन्दी उन्दी जाति तंग पिट्टें उन्डे उन्दी उन्दी जाति तंग जानवर उन्डे उन्दी उन्दी जाति तंग धरती तपर्रो पीटा बल ते ताकन वाले सब तल रन रन नी करुम वायानु कि इम्मा अवन जिंदो इर्रा की। ई गाम मट हुड़ी तोड़ा मैयाम की नूता संगने ओना परिवार मतलब ओना माई ओनोन मून टूड़ा लोड़ संगने मून कोड़ियाक भी जहाज ते चोको भलो जगह ओड़कुन पुट्टी तहयू। यड़ा अलावा उन्दी उन्दी जाति तंग नर मादा जानवर पिट्टेंग उन्डे पीटबल ताकन वाले सब कीड़ांग भी जहाज ते जगह ये तनु उन्डे परमेश्वर तवायना आई तहयू अव अपनो जगह ते सोलिसी हंतांग है यूं की फिर अव मानवा न करूं हलवायों। इदने कारण इदहयू के जब जानवर मुसीबत ते मंतांग है यूं और टेम ते हमेशा वो मानवा न करूं वाईतांग है यूं। बाड़ी की परमेश्वर मानवान अवेना ख्याल इर्रीले बने की तोल है यूल इदन लाई अम्मट इद मान के आतोड़ा मैयम की येर बरसे मायन वाले मुसीबत ताल बचे माइले जानवर खुद नू तकरूम जहाज ते जरूर वासी हत्तुंग होए। 21 ओंडे 22 वचन ते परमेश्वर नू तुनुंदी ओंडे हुकुम स्यातो लयुल ओंडे अद आदेश इद हयु अलग अलग रंग ता खाना जो तिंतोड़ हयुड अवन इम्मा ये चिकुन आपनो करूम जमा किसी इर्रा की जो नीवा ओंडे अवेना खाना तलाई आयल। परमेश्वर आदेश स्यातो लयुल की इम्मा अवन जिंदो इर्रा की। मित्रगण जानवर ओंडे पेट्टेना विषय ते इदमांदी सच्चु हयु की जब औ मुसीबत ते मंतंग हयु या फिर भारी मुसीबत ते मंतंग आ टेम ते औ मानवाना करुम वासी अंतंग हयु अम्मट पड़ा ढोडा ऊसा ता टेम ते हुड़ी तोड़ा मयम की लये जानवर मानवाना रोक ने सोड़ी सी अंतंग हयु ओंडे बांगे भी नुकसान हल केवो। ठंडो देश ते पीनी ता टेम ते लये जानवर पीनी तल बचे माइले नीचो ता हिस्सा ते रईसी वासी हंतंग हयुं ओंडे मानवालोड संगने दोस्ती किसी येंतंग हयुं ओंडे पालतू जानवर ता लेका मंजी हंतंग पर जैसो ही गर्मी ता मौसम वातु औ सोटी सी हंतंग इद हुकुम ता अनुसार नू की तुल। मित्रगण इत पड़ा व्यवहार ता मांदी हयु की जानवर ओंडे मानवालोड रंटे नू उन्दी वर्षा से ज्यादा टेम तक खाना ता जरूरत अर्रल ಒಂಡೆ ನೂ ತೂನ್ ಇದೇನ ಭಿ ಇಂತಜಾಮ್ ಕ್ಯಾನ ಮತ್ತ ಒಂಡೆ ಬೋಲ್ ಕೀತುಲ್ ಬಳಂಗ್ ಇಮಾಟ್ ಇತ್ ಸಬ್ ಕುಚ್ ಸರಲ್ ಕಾಮ್ ಸೋಚೆ ಕ್ಯಾ ತುಡಿ ಠೈಯಿಟ್ ಉಂದಿ ತೋ ಲೈಯೆ ಪಳಾ ಜಹಾಜ್ ಬನೆ ಕ್ಯಾನ ದೂಸರೋ ರಣ ರಣ ಜಾನವರ್ ಕುನ್ ಜಹಾಜ್ ತ ರೋಪಾ ಸೋಡು ತಾನ ಫಿರ್ ಸಬ್ ತಲಾಯಿ ಖಾನಾ ತ ಇಂತಜಾಮ್ ಕ್ಯಾನ ನೆಂಡ್ ಬಚ್ಚೋಡಿ ತೋಳ್ ಮಾನವಾಲೋಡ್ ಹಯ್ಯೋಡ್ ಜೋ ಅಪ್ನ ಪರಿವಾರ ತ ಉಂದ ದಿಯಾ ತ ಜರೂರತ್ ತ ಇಂತಜಾಮ್ ಕ್ಯಾನ್ ಸೆ ಸೋಡಿಸಿ ಅಂತೋಡ್ ಹಯ್ಯೋಡ್ ಬಚ್ಚೋಡಿ ತೋಳ್ ಮಾನವಾಲೋಡ್ ಹಯ್ಯೋಡ್ ಜೋ ಬದ್ದೆ ಭಿ ಪ್ರಕಾರ ತ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ಇಂತಜಾಮ್ ಕ್ಯಾನ್ ಸೆ ಕತ್ರೆ ಮಾಯ್ ತೋಳ್ ಹಯ್ಯೋಡ್ ಚಾಹೆ ಅತ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸೇವಾ ತ ಮಾಂದಿ ಬಾಡಿ ಹಲಾಯೋ ಪರ್ ಅಮ್ಮಟ್ ಹುಡಿ ತೋಳಾ ಮಯ್ಯಮ್ ಕಿ ನೂ ಪಡೋಲ್ ಧೀರಜ್ ಇರನ್ ವಾಲೆ ಹಿಮ್ಮತ್ ವಾಲೆ ಒಂಡೆ ಶಕ್ತಿ ಭಕ್ತಿ ರನ್ ವಾಲೆ ಮಾನವಾಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಒಲ್ವಳುಲ್ ಪಕ್ಕೋ ಇರಾದ ಇರ್ರನ್ ವಾಲೆ ಮಾನವಾಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಒಂಡೆ ಖಾಸ್ ಮಾಂದಿ ಈ ದಯ್ಯು ಕಿ ಓಲ್ ಸಿರಫ್ ವಿಶ್ವಾಸ್ ತ ಆಧಾರ್ ಪರೋ ಇಚ್ಚು ಮೆಹನತ್ ಕಿಸಿರೇ ಮಾಸಿತೋಲ್ ಮಿತ್ರಗಣ್ ಈ ಗಾಮ್ ಮಟ್ ಹುಡಿ ತೋಳಾ ಮಯ್ಯಮ್ ಕಿ ಜೊ ಜಾನವರ್ ಕುನ್ ನೂ ಜಹಸ್ತೆ ಅಪ್ನೋ ಸಂಗನೆ ಜಮಾ ಕಿಸಿತೋಲ್ ಒಂಡೆ ಅಪ್ನೋ ಅಪ್ನೋ ಜಾತಿ ತೆ ಮೇಲ್ ತಿಂಜಿ ರೇ ಮಾತುಡ್ ಈಗ ತಕ್ ಕಿ ನೂ ತೋಳ್ ಮೂಂದ್ ಟೂಡಲೋಡ್ ಮೂಂದ್ ಪ್ರಕಾರ ತ ಜಾತಿ ತೋಳ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಮತ್ತೋಳ್ ಜೋ ಇದ್ ಧರ್ತಿ ತಪರ್ರೋ ಮಂತೋಳ ಅಯ್ಯೋಡ್ ಈಗ ಇಂಗ ಉಂದಿ ಒಂಡೆ ಸವಾಲ್ ಪೈದ ಆಯ್ತ ಅಯ್ಯೋ ಕಿ ಖಾಸ್ ತೋರ್ ತೆ ಛವಂಗ್ ನ ಜೀವತೆ ಕಿ ಅವು ಜಾನವರ್ ತ ಬಳಂಗ್ ಆಯಲ್ ಮಾಸ್ ತಿನ್ನನ್ ವಾಲೆ ಅಯ್ಯೋ ಅವು ತೋ ಆಪಸ್ ತೆ ಉಂದಿ ದೂಸರೋ ತುನ್ ತಿಂಜಿದಾನು ಸೇರ್ ತೋ ಹಿರನ್ ತ ಭಾಗ್ತೆ ಹಂಜಿಕುನ್ ಹಿರನ್ ತುನ್ ತಿಂಜಿದಾನುಲ್ ರೀಚ್ ಏಟಿ ತುನ್ ಭೇಡಿಯಲ್ ಭೇಡ್ ತುನ್ ಜೊಕ್ಸಿ ತಿಂಜಿದಾನುಲ್ ಮಿತ್ರಗಣ್ ಈತಾಲಲ್ ಆಸಿಸ ಕೆ ಮಾಯೋ ಬಾಳಿಕಿ ಏರ್ ಬರ್ಸೆ ಮಾಯನ ಟೇಮ್ ತತ್ ಜಾನವರ್ ಉಂಡೆ ಮಾನವಾಲೋಡ್ ರಂಟೆ ಮೆಸೆ ಬೋಲೆ ಬಿ ಮಾಸ್ ತಿಂದಾನ್ ವಾಲೆ ಹಲ್ಮತ್ತೋಡ್ ಒಂಡೆ ಯಹುನೆ ಯಸಯ ಗ್ಯಾರ ಪಾಡ್ತ ಸಾರು ಒಂಡೆ ಎಡು ವಚಂತೆ ಅಮಟ್ ಪಳೆ ಮಾಯ್ತೋಳಾಮ್ ಅಯ್ಯಾಮ್ ಕಿ ಆಪಿ ಭೇಡಿಯಲ್ ಭೆಂಡಾನ ಬಚ್ಚಾನ್ ಸಂಗ್ನೆ ಮಂದಾಲ್ ಒಂಡೆ ಚೀತಾಲ್ ಏಟಿ ತ ಬಚ್ಚಾನ್ ಸಂಗ್ನೆ ಉದ್ದಾಲ್ ಒಂಡೆ ಬಛಡಾಲ್ ಒಂಡೆ ಜುವಾನ್ ಸೇರ್ ಒಂಡೆ ಪಾಲೆ ಪೋಸೆ ಕೀತಾಲ್ ವಾಲೆ ಕೋಂದಾ ಮುಂಡೆ ಸಂಗ್ನೆ ಮಂದಾನು ಒಂಡೆ ವಡೂಲ್ ಚುಡ್ಡೋಲ್ ಟೂಡಲ್ ಅವನ್ ಹುಡಾನುಲ್ ಮಿತ್ರಗಣ್ ಯಸಯಾಲ್ ತೋ ಮಸೀನ ಹಜಾರೋ ವರ್ಷನ ರಾಜ್ಯತ ಸ್ವರೂಪ ಬತೆ ಕ್ಯಾ ತೋಲಯ್ಯುಲ್ ಪರ್ ಸಂಗ್ನೆ ಹಿ ಇದ ಲಯ್ಯ ಹಜಾರ್ ವರ್ಷನ ಪಹಲೆ ಅದಂತ ಬಗೀಚಾತ ದೃಶ್ಯ ತುನ್ ಬಿ ಬತೆ ಕ್ಯಾತ ಅಯ್ಯು ಇದೇನ ಮತ್ಲಬ್ ಇದ ಅಯ್ಯು ಕಿ ಸಬ್ ಕೀಡಾಂಗ್ ಮಕೋಡಾಂಗ್ ಅಪ್ನೋ ಪಹಲೊ ಜೈಸೋ ಅವಸ್ಥಾ ತೆ ವಾಸಿದಾನು ಮಿತ್ರಗಣ್ ಜಹಾಜ್ ತೆ ಇವ್ ಸಬ್ ಜಾನವರ್ ಈತಲೆ ಅವಸ್ಥಾ ತೆ ಮಂತಾಂಗ್ ಬೈಬಲ್ ಮಾಕುಮ್ ಬತೆ ಕ್ಯಾತ ಅಯ್ಯು ಕಿ ಏರ್ ಬರ್ಸೆ ಮಾಯನ್ ಸೆ ಪಹಲೆ ಮಾನವಾಲೋಡ್ ಒಂಡೆ ಜಾನವರ್ ಮಾಸ್ತುನ್ ತಿನ್ನಾನ್ ವಾಲೆ ಹಲ್ಮತ್ತೋಡ್ ಇದನ್ನ ಬಾರತೆ ಮಾಕುಮ್ ನೋ ಪಾಡ್ತಾ ಪಹಲು ಸಾರುಂಗ್ ವಚಂತೆ ಪುಟ್ಟಿತ ಅಯ್ಯು ಇದ್ ಪ್ರಕಾರ ಮಾಟ್ ಸಾರುಂಗ್ ಪಾಡ್ತೆ ಮಾನವನ ಬುರಾಯಿ ಒಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ನ್ಯಾಯ ತ ವಿಷಯತೆ ಅಧ್ಯಯನ್ ಕಿ ಕಮ್ ದೂಸರೋ ಒಂಡೆ ನೂತ ಸಂಗ್ನೆ ದೊಹತಲ್ ವಾಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಾಚಾ ತುನ್ ಬಿ ಹುಡ್ತಂ ಒಂಡೆ ಅಮ್ಮಟ್ ಹುಡ್ತಂ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಾನವನ ಸೃಷ್ಟಿ ತುನ್ ಪೂರೋ ರೀತಿ ತಲ್ ನಾ ಸಲ್ ಕೇವಲ್ ಬಲ್ಕಿ ಅದನ್ ಬಚೆ ಕ್ಯಾಲೆ ನೂ ತುನ್ ಉಂದಿ ಜಹಾಜ್ ಬನೆ ಕ್ಯಾನ ಆದಸ್ಯ ತೊಲಯ್ಯುನ್ ಅನ್ನ ಇಗ್ಗ ನೂ ತ ವಿಶ್ವಾಸ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಪ್ರತಿ ಉನ ವಿಶ್ವಾಸ್ ಯೋಗ್ಯತಾ ಪಕ್ಕೋ ಇರಾದ ಮೆಹನತ್ ಕ್ಯಾನ ಸ್ವಭಾವ ಆಗ್ಯ ತುನ್ ಮನೆ ಕ್ಯಾನ ಲಗನ್ ಉಂಡೆ ಹೊಡುಲ್ ಇಂತಜಾಮ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ನಾಭಿ ಗುಣ ತುನ್ ಹುಡಿ ತುನ ಅಯ್ಯನ್ ಮಿತ್ರಗಣ್ ಅಮರ್ ನೂತ ಇದ್ ಮಹಾನ್ ಕಾಮ್ ತುನ್ ಕ್ಯಾನ ದ್ವಾರ ಅಪನು ಜಿಂದಗಿ ತೆ ಲಯ್ಯ ಮಾಂದಿನು ಕರಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತೋಳ ಮಯ್ಯಂ ಇದನ್ನ ಸಂಗ್ನೆ ಹಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ನ್ಯಾಯತ ಖಾಕ್ ನಲ್ ಹುಸಿಯಾರ್ ಬಿ ಆಸ ಸಕೆ ಮಾಯ್ತೋಳ ಮಯ್ಯಂ ಮಿತ್ರಗಣ್ ಇದ್ ಸಚ್ಚು ಮಾಂದಿ ಅಯ್ಯು ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಾನವಲೋಳ ಪಾಪ್ ತ ಕಾರಣ ನೂತ ಟೇಮ್ ತೋಳ್ ಸಬ್ ಮಾನವ ನ ಜಾತಿ ತುನ್ ಒಂಡೆ ಪೂರ್ವ ಜಾನವರ್ ಕುನ್ ನಾಸ್ ಕಿಸಿ ಸೀತುಲ್ ಸಿರಪ್ ನೂ ಒಂಡೆ ಓ ನ ಪರಿವಾರ ತುನ್ ಬಚೆ ಕೀತುಲ್ ಮತ್ಲಬ್ ಜೋ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಆಗ್ಯಾತ ಪರ್ರೋ ವಿಶ್ವಾಸ್ ಕಿಸಿ ಕುನ್ ಜಹಾಜ್ ತೆ ವಾಸಿ ಹತ್ತುಡ್ ಸಿರಫ್ ಓಳೆ ಆಟ್ ಮಾನವಾಲೋಳ್ ಜಿಂದು ಬಚೆ ಮಾತುಡ್ ಬಳಂಗ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಎಲ್ ಪಾಪಿ ಮಾನವಾನ್ ನಾಸಲ್ ಕೀನಲ್ ಪರ್ ನಾಸ್ ಕ್ಯಾನ್ ಸೆ ಪಹಲೆ ಓಲ್ ಉಂದಿ ಜಹಾಜ್ ಮಾವಾ ಸಾಮ್ನೋ ಇರ್ಸಿಸೀತುಲ್ ಅದೇನ ದರವಾಜಾ ಸಿರಪ್ ಉಂದಿ ಹಯ್ಯು ಒಂಡೆ ಅದ್ ದರವಾಜಾ ಓನುಲ್ ಖುತ್ತೋಲ್ ಟೂಡಲ್ ಯೀಸು ಮಸೀಹ ಹಯ್ಯುಲ್ ಬೋಲೆ ಬಿ ಓನ್ ಪರೋ ವಿಶ್ವಾಸ ಕ್ಯಾನುಲ್ ಉಲ್ ನಾಸ್ ಹಲ್ ಅನಲ್ ಪರ್ ಅನಂತ ಜಿಂದಗಿ ಓನ್ ಪುಟ್ಟಲ್ ಮಿತ್ರಗಣ ಅಬೆ ದರವಾಜಾ ಸಬ್ ಮಾನವಾಲೋಳಲ್ಲಾಯಿ ಖುಲೆ ಮಾತಾ ಹಯ್ಯು ಒಂಡೆ ಸಪ್ತಲಾಯಿ ನಿಮಂತ್ರಣ ಬಿ ಹಯ್ಯು ಪರ ಟೇಮ್ ಇಗ್ಗ ಕರು ವಾಸಿ ರಹ ಮಾತಾ ಹಯ್ಯು ಜಬ್ ದರವಾಜಾ ಬಂದ ಆಸಿದಾಲ್ ತನ್ನ ವಾತ್ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಮಾರ್ ಓಡ್ ಸಬ್ ಪರ್ರೋ ಅರ್ರಲ್ ಜೊ ನಿಮಂತ್ರಣ ತೂನ್ ಠೋಕರ್ ಜಿಸಿ ಸೀತುಡ್ ಬೈಬಲ್ ಬತೆ ಕ್ಯಾತ ಹಯ್ಯು ಕಿ ಪೂರ್ವ ಪೃಥ್ವಿ ಬಿಗಲೆ ಮಾಸಿದಾಲ್ ಬಾದೂಡ್ ತಾ ಶಕ್ತಿ ಹಿಲೆ ಮಾಯನು ಬಾಂಗೆ ಬಿ ಹಲ್ ಬಚೆ ಮಾನಲ್ ಆಪಿ ಬಳಾಂಗ್ ಆಯಲ್ ಮಿತ್ರಗಣ್ ಮಾಕುಮ್ ನಿರ್ಣಯ ಯೇತನ ಜರುರಿ ಅಯ್ಯು ಇಗ್ಗ ನೆಟ್ಟ ಇತ್ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ್ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೂನ್ ಇಗ್ಗೈ ಖತಮ್ ಕ್ಯಾಲೆ ಇಜಾಜಾ ಸಿಮ್ಟ್ ಮುನ್ನೆ ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಫಿರ್ ದೂಸರೋ ಬಾರ್ ಮೀಸೆ ಮುಲಾಕಾತ್ ಆಯಲ್ ದುನಿಯಾ ತೂನ್ ಬನೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮೀ ವರಕ್ಷ ಕ್ಯಾನುಲ್ ತೆ ವಳಾಟ್ ಅಮಟ್ ಇತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೂನ್ ಖತಮ್ ಕ್ಯಾನ್ ಸೆ ಪಹಲೆ ಅಮಟ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೀಕಮ್ ಪ್ರಭೀಶು ಅಮಟ್ ಸಬುಂದಿ ಬಾರ್ ಫಿರ್ ಸೆ ನೀ ಕರುಂ ವಾಯ್ತುಳಂ ಉಂಡ ನೀ ಸೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕ್ಯಾತುರಂ ಕಿ ಇಮ್ಮ ಮಾಕುಂ ಪಿಚುಲು ಸಮೇತೆ ಚೊಕ್ಕೋ ಭಲ ಇರ್ತಿ ಉಂಡೆ ಅಬೆ ತಕ್ ಚೊಕ್ಕೋ ಇರ್ತಿ ತಾನ್ ಲೈ ಅಮಟ್ ನೀಕುನ್ ಸಬಿ ಮಾಂದಿಂಗ್ ಲೈ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾತುಳಂ ಅಯ್ಯಾಂ ಪ್ರಭೀಶು ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುನ್ ಸಫಲ ಬನಿಕಾಲೆ ಮಾವ ಸಹಾಯತಾ ಅನಿ ಮದತ್ ಕೀತಿ ತೇನ್ ಲೈ ಅಮಟ್ ನಿಕುನ್ ಸಬ್ ಮಾಂದಿಂಗ್ ಲೈ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾತುಳಂ ಅಯ್ಯಾಂ ಪ್ರಭೀಶು ಯಡ ಕೇಂಜನ್ ವಾಲಡ್ ಮೇಸೆ ಬೋಲೆ ಬಿಮಾರ್ ಹೋಯ್ ತೆ ವೋಳ್ ಕುನ್ ಚೌಕೋ ಕಿಮ್ ಯಾ ಫಿರ್ ವೋಳ್ ಬಾಂಗೆ ಪರೇಶಾನಿ ತೆ ಹೋಯ್ ತೆ ವೋಳಾ ಪರೇಶಾನಿ ತುನ್ ಹಟೆ ಕಿಮ್ ಇತ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ತುನ್ ಯೀಸು ಮಸೀನ ನಾಮ ತೆ ತಲುಕಿತೋನ ಆಮೀನ್ ಪ್ರಭು ಯೀಸು ಮಸೀ ಈ ವಚನ ತೆ ಮೀಕುಮ್ ಆಶೀಸ್ ಸ್ಯಾನುಲ್
जब मैं भटक गया जीवन को तूने सहारा दिया तुझसे जब मैं भटक गया जीवन को तूने सहारा दिया अच्छा चरवाहा बन के तूने मुझे अब ढूंढ लिया अब से प्रभु मैं गाऊंगा तेरा वचन मैं सुनाऊंगा अब से प्रभु मैं
मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9780830993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उंदी वार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9780830993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com